नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. नायजेरियाची राजधानी अबुजा इथं काल ते पोहोचले असून 17 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नायजेरिया दौरा आहे, तर गयानाला 1968 नंतर भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ब्राझीलमध्ये रिओ दे जानोरे इथं उद्या 18 तारखेला G20 शिखर बैठकीत पंतप्रधान उपस्थित राहतील. या दौऱ्यामुळे या देशांसोबत लोकशाही आणि वचनबद्धतेवर आधारित सामरिक भागीदारीचं नवं द्वार उघडेल असा विश्वास त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान या देशांसोबत विविध क्षेत्रातील अनेक करार देखील अपेक्षित आहेत. दरम्यान नायजेरियामध्ये स्थित मराठी भाषिक आपली संस्कृती आणि भारताशी संलग्न राहत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. नायजेरियातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील यासंदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे. पुण्याहून जळगावला जाणाऱ्या वाहनातून 5,59,61,000 रुपयांचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. परवा रात्री उशिरा जळगाव शहरातल्या रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. जवळपास 4 किलो सोनं आणि 34 किलो चांदी जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान परवा दिवसभरात जळगाव शहरात 23 लाखांहून अधिक रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार इथं भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची काल प्रचारसभा सुरू असताना गोंधळ झाला, त्यामुळे एक गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरातुमरी झाली. दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेकडून कॅप्टन अभिजित अडसूळ हे उमेदवार असून त्यांच्या विरोधात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदेले यांच्यात लढत होत आहे. या ठिकाणी महायुतीमध्ये 2 गट आहेत. काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गोंधळ झाला. त्यानंतर नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेतील किसान चौकात काल प्रचारसभा झाली. आजच्या 2 वर्षांनंतर इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीनं राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धनामध्ये अनेक कामं केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव इथं सोनाजी महाराज संस्थानमध्ये 11 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री विठ्ठलाच्या उत्सवाची काल मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. भालेगाव इथं संत श्री नरहरी महाराजांनी सुरू केलेल्या या उत्सवाला 100 वर्षांची परंपरा असून प्रतिपंढरपूर म्हणून भालेगावच्या या विठ्ठलाची ओळख जिल्हाभरात आहे. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घरातील लग्न झालेली मुलगी हजेरी लावते, तसंच खामगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी होतात. धाराशिव जिल्ह्यात 15 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 240 गुन्ह्यांची नोंद करून 226 संशयितांना अटक करण्यात आली. तर 14 ते 16 नोव्हेंबर या 3 दिवसांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात 47 गुन्हे नोंदवून 39 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक सामाजिक प्रसार माध्यमावर प्रसारित झाली आहे याबद्दलच्या तक्रारी काही उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतल्या गणेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला निर्गमित करण्यात आलेल्या या टपाली मतपत्रिकेचं छायाचित्र मत नोंदवल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीमधून प्रसार माध्यमावर टाकलं, त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसीमा शेख यांनी सांगितलं आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्य ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.